93.5 Red FM pe
Alare ala sangram ala
Super Hits 93.5 Red FM वर नमस्कार. मी आहे संग्राम. आपण गेले 2-3 आठवडे पुणे की बस की बात नाही नावाचं कॅम्पेन करतोय. आपल्या पीएमपीएमएलच्या बसेस सारख्या बंद पडतायत, त्या किती बंद पडतायत, कुठे बंद पडतायत याचा सगळा आढावा घ्यायचा, एक ऑडिट करायचा प्रयत्न आपण केला. फोटोज तुम्ही सगळे facebook.com/rjsangramredfm हे जे माझं पेज आहे तिथे टाकले. ज्या लोकांनी ते बघितले नसतील ते आत्ता तुर्तास जाऊन बघावेत. बंद पडलेल्या बसेसचे फोटोज, हसावं की रडावं तेच कळत नाही. आता यावर बोलण्यासाठी दोन वेगळे व्ह्यू पॉईंट माझ्याकडे आहेत. एक तर आहेत सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर, जे ऍक्टिव्हिस्ट आहेत, त्यांना या सगळ्या कॉर्पोरेशनच्या कारभाराची खूप चांगली माहिती असते. चार गाणे चिपकेनंतर ते आपल्याशी बोलणार आहेत. तो एक विषय झाला. 2-3 गोष्टी तुम्हाला सांगायच्या. दुसरं म्हणजे आम्ही शिकाऊ पोपट पोपट नाही, शिकाऊ पोट्टे बघतोय. पोट्टे पाट्टी वगैरे, पोट्टी पाट्टी मी म्हणतो ना सारखी. मला कोणतरी मदत करण्यासाठी तुम्हाला रेडिओमध्ये इंटरेस्ट असेल आणि काहीतरी शिकाऊ फुकटमध्ये काम करून काहीतरी छान शिकायचं असेल तुम्हाला, तर काय करावं लागेल हे मी तुम्हाला ऐकवतोय. आणि ते ऐकवल्यानंतर चार गाणे चिपके, विच इन्क्लूड. चला झालं ताईंचं चालू. सकाळी सकाळी साथी साथ यांचं पण. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली माझं आवडतं गाणं खूप दिवसानंतर लावतोय मी.
नवराई माझी लाडाची लाडाची ग, आपडही न चंद्राची चंद्राची ग.
उगाच मी गाणी चालू असताना म्हणत नाही त्याच्या मागे, पण हे मला खूप आवडतं म्हणून म्हटलो. बाबा मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम. बा जाते रहो.